नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती प्रकल्प ईवीताराचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मेक इन इंडियाच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा. मनोज जरांगे पाटील यांना पूर्व परवानगीशिवाय मुंबईत निदर्शनं करण्यास न्यायालयाकडून मनाई. आणि उद्या गणेश चतुर्थी, गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या. आता सविस्तर बातम्या. भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं ई वितारचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही वाहनं युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह 100+ अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहेत. येत्या काळात सर्व क्षेत्रात देशाला प्रगती करायची आहे. आजच्या प्रयत्नांमुळे 2047 विकसित भारताचं ध्येय नवी उंची गाठेल. या ध्येय साध्यतेत जपान हा भारताचा विश्वासार्ह मित्र असेल आणि भारत जपान संबंधांना यामुळे नवा पैलू मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
गणेश उत्सव के इस उल्लास में आज भारत की मेक इन इंडिया इस यात्रा में एक नया अध्याय जुड़ रहा है. ये मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड हमारे उस लक्ष्य की तरफ एक बड़ी छलांग है. आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स 100 देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे. साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है. आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है.
गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी सुझुकी मोटार प्रकल्पालाही भेट दिली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनाचाही प्रारंभ झाला. तोशिबा, सुझुकी आणि डेन्सो यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. राज्यातल्या कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र तसंच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला. नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गालाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. या महामार्गासाठी वेगळं महामंडळ स्थापन केलं जाणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमांमध्ये सुधारणा. बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये न्यायालय स्थापन करण्यासाठी खर्चाला मान्यता. बीड जिल्ह्यातल्या 3 बंधाऱ्यांचा विस्तार यासारखे निर्णयही आजच्या बैठकीत झाले. नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड शहर हे राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आलं असून यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या गाडीचा मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांना लाभ होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. खासदार अजित गोपछडे यांनी यावेळी बोलताना नांदेड ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न करू असं सांगितलं. या गाडीचे डबे 8 वरून 20 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. यामुळे या रेल्वेची प्रवासी वाहतूक क्षमता 500 वरून 1440 पर्यंत वाढली आहे. मुंबई ते नांदेड हे 610 किलोमीटरचं अंतर ही रेल्वे 9.5 तासात कापणार आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं 1150 खाटांचं सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावं तसंच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन योजना तयार करावी, नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावा अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शनं करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारने यांच्या पीठानं दिलेल्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी कोणत्याही आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही. मात्र जरांगे यांना निदर्शनासाठी खारघर किंवा नवी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारसाठी खुला असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला उद्या राज्यभरात गणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक ओळख आता आणखी दृढ होणार आहे. आकर्षक गणेशमूर्ती, सजावट आणि विविध रंगी विद्युत रोषणाईचं साहित्य, पूजा साहित्य, फुलं आणि विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसह जिल्हाभरात गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. दरम्यान गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं साजरा होणार आहे. परभणी इथल्या श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींमध्ये झाडांच्या बिया टाकल्यामुळे घरातील कुंडीतही या मूर्तींचं विसर्जन करता येईल आणि त्यापासून झाडं मिळतील. पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा या घोषवाक्याला साजेशा या मूर्ती असल्याचं प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव यांनी सांगितलं. यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार लेखक प्रसाद कुमठेकर यांच्या इतर गोष्टी या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक बी रघुनाथ यांच्या स्मृतीदिनी येत्या 7 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं कुमठेकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क्रीडा दिनाचं आयोजन करण्यात येणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या आयोजनात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजून सांगणे, जे बैठे खेळ विद्यार्थी खेळत आहेत किंवा मोबाईल आणि संगणक याच्यामध्ये व्यस्त राहत आहेत त्यांना त्याच्यापासून दूर करून मैदानी खेळाकडे त्यांचं आकर्षण वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत. माझी समस्त पालकांना विनंती असणार आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्रीडाविषयक आपुलकी निर्माण करून त्यांना मैदानाकडे वळवा. धन्यवाद.
क्रीडा भारती तसंच ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं 550 राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. तापडिया नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती ऑलिम्पिक संघटनेचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी दिली आहे. कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याच्या हक्काचं 16.66 दशलक्ष घनमीटरपेक्षा अधिक पाणी मिळेल असा विश्वास आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज धाराशिव इथं बोलत होते. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य सरकार या प्रकल्पावर काम करत असून त्यासंदर्भातला सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागानं कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कृत्रिम फुलांच्या वापरामुळे फुलशेती धोक्यात येत आहे. विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचं भरणे यांनी पत्रात नमूद केलं आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दरमहा किमान 2 तर तहसीलदारांनी दरमहा 4 क्षेत्रभेटी घेण्याच्या सूचना दिल्या. हवामान. मराठवाड्यात हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात परवा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार तसंच शुक्रवारीही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचा जलसाठा आता 98% पोहोचला आहे. धरणातून 27,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं आवक असून 18,884 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती प्रकल्प ई वितारचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मेक इन इंडियाच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा. आणि उद्या गणेश चतुर्थी गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10